नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत, ऐकूयात काही ठळक घडामोडी. नवी दिल्ली इथं नुकतीच झालेली इंडिया एआय इम्पॅक्ट समिट अर्थात जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता प्रभाव शिखर परिषद ही आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग जगभरात कसा केला जाईल या दिशेनं एक महत्वाचं वळण ठरल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा 131वा भाग होता. विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षानं आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. सत्ताधारी पक्षाचं वर्तन सभ्यपणाचं नाही. जिथं लोकशाहीचा मान राखला जात नाही तिथं आपण चहापानाला जाणार नाही, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी सांगितलं. ते आज मुंबईत विरोधी पक्षांच्या वार्ताहर परिषदेत बोलत होते. माजी मंत्री आदित्य ठाकरे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, सतेज पाटील यावेळी उपस्थित होते. भारत अमेरिका व्यापार कराराबाबत वॉशिंग्टन इथं होणाऱ्या वाटाघाटींचं वेळापत्रक पुन्हा आखण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे. अमेरिकेच्या व्यापार धोरणावरून नुकत्याच झालेल्या घडामोडी आणि त्याचे परिणाम याचं दोन्ही बाजू मूल्यांकन करतील आणि त्यानंतर भारतीय पथकाची अमेरिका भेट निश्चित केली जाईल. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 8 आज भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. अहमदाबाद इथं संध्याकाळी 7 सामना सुरू होईल. आज दुपारी पल्लेकेले इथं सुरू झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं श्रीलंकेपुढे विजयासाठी 147 धावांचं आव्हान ठेवलं आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.